नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला 2 दिवसांचा अमेरिका दौरा आटोपून आज मायदेशी परत यायला निघाले. या दौऱ्यात त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासह तिथल्या अनेक वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. अमेरिकेच्या गुप्तचर विभाग प्रमुख तुलसी गबाड तसंच विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कंपन्यांच्या प्रमुखांशी मोदी यांनी चर्चा केली. ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर भारत अमेरिकेदरम्यानची ही पहिलीच द्विपक्षीय चर्चा होती. नवीन फौजदारी कायद्यांच्या महाराष्ट्रातल्या अंमलबजावणीचा आढावा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते. कोल्हापूरच्या चंदगड इथं गुइलन बॅरो सिंड्रोमग्रस्त महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या महिलेवर गेल्या काही दिवसांपासून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरू होते. या आजारामुळे राज्यात झालेला हा 9वा मृत्यू आहे. राज्यात गुइलन बॅरो सिंड्रोमचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. 38वा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप उत्तराखंडमधल्या हल्द्वानी इथं आज होत आहे. पदकतालिकेत सेनादल संघ पहिल्या क्रमांकावर आहे, तर महाराष्ट्रानं सर्वात जास्त 201 पदकं जिंकली आहेत. मुंबई शेअर बाजारात आज घसरणीचा जोर राहिला. सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला आणि 75,939 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 102 अंकांनी घसरून 22,929 अंकांवर स्थिर झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया 7 वाजता. नमस्कार.